नमस्कार सर, पराशक्ती मधून अभय बोलतोय. सर आमचं एक मी पराशक्ती मधून बोलतोय, आमचे केवळ सर ऑप्शन रिलेटेड नाव आता त्या ठिकाणी कॉल करतो सर तुम्हाला. हॅलो, हा सर आमचा इव्हेंट होतो ऑप्शन अनलिमिटेड सर, त्यासाठी तुम्हाला कॉल केला होता सर आम्ही. सर आमच्या प्रॉपर्टी पुण्यात आणि पुण्याच्या बाहेर त्यांचं एक्झिबिशन होणार आहे आणि त्या एक्झिबिशन नंतर तुम्हाला आम्ही प्रत्येक प्रॉपर्टीच्या डिटेल मध्ये माहिती देऊ सर. आणि जर समजा सर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी आवडली आणि जर तुम्ही ऑन द स्पॉट बुक करताय सर तर त्यावर तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काउंट भेटतील सर. आणि आमचा हा इव्हेंट डेक्कन मध्ये प्रभाग रोडवर होणार आहे सर, आमच्या पीएससी हाऊसला. हो शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस चालणार सर हा इव्हेंट, आज उद्या आणि परवा सकाळी 9 ते रात्रीपर्यंत त्याचा टायमिंग आहे सर. आणि आम्ही कॅब सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय सर. सर तुम्हाला फ्लॅट कुठे पाहिजे काय सर? तिकडे वाकडे निवडून आमच्या साईट आहेत, आमचं फक्त इव्हेंट इकडे होणार आहे डेक्कन मध्ये. सर आम्ही कॅब पण प्रोव्हाइड करतो ना सर, जर तुम्हाला यायचं असेल तर. मी तुम्हाला उद्या प्रभात रोडला आपला नियर पलवाडी हायस्कूल जवळ सर. आपलं ते तुम्हाला बोर्डल कॅफे माहिती का सर? त्या बोर्डल कॅफेच्या साईडला एक गल्ली जाते ना, त्या गल्लीतून फक्त 500 ते 750 मीटरवर आहे सर फक्त. सर मी तुम्हाला उद्याही कॉल करू का सर कन्फर्मेशनसाठी रेमंड करण्यासाठी? ओके.